मी शेख मोहम्मद खालिद उर्फ सादिक मेंबर प्रभाग क्रमांक 11 ब तसेच माझ्या सोबत शेख फरद बेगम नसीर प्रभाग क्रमांक 11 अ चे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहोत. तसेच आमच्या सोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रेमलता ताई दादासाहेब पारवे. आमची निशाणी घड्याळ आहे. आम्हाला विश्वास आहे प्रभाग क्रमांक 11 ची सुजाण नागरिक जातीवादाच्या उमेदवाराला भीक न घालता आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला मतदान करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.